नमस्कार. आज ऐकूया शोधा आपला आवडता झेंडा. ही एका अज्ञात लेखकाने लिहिलेली गोष्ट. साल आहे 2004. माझे पती योगेश नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये राहत असताना मीसुद्धा काही महिने त्यांच्यासोबत तिथे होते. माझं वय तेव्हा साधारण 25 आसपास असावं. योगेशची बॉस पॅट ही 40 वर्षांची झाली म्हणून पार्टी होती. पॅटचा जोडीदार एरिक आणि अजून एक इंग्रज जोडी असे आम्ही 6 या छोट्याशा पार्टीसाठी एकत्र आलो होतो. टेबलवर रंगलेल्या गप्पांच्या ओघामध्ये मी एरिकला विचारलं, तू काय काम करतोस? या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं त्यानं मला खडबडून शुद्धीत आणलं. तो म्हणाला, मी स्टेशनवरती झेंडा दाखवतो. मी आणि योगेश अगदी निशब्द, कारण पॅट योगेशची उच्चपदस्थ अधिकारी. माझी जिज्ञासा म्हणा किंवा भोचकपणा मला शांत राहू देईना. मी पुढे परत विचारलं, सुरुवातीपासूनच तिथे आहेस का? तर योगेश थोडा अस्वस्थ झाला आणि त्याने माझ्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकला. मी थोडं दुर्लक्षच केलं. तो म्हणाला, नाही नाही, 40 वाढदिवसापर्यंत मी सुद्धा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये अधिकारी होतो. 20 ते 40 या 20 खूप काम केलं, प्रचंड पैसे साठवले, गुंतवणूक केली आणि आता मी माझं जुनं स्वप्न जगतोय. स्वप्न म्हणजे? मी विचारलं. मी लहानपणी जेव्हा माझ्या मॉमबरोबर स्टेशनवरती जायचो तेव्हा मला हा सिग्नल मॅन खूप भुरळ घालायचा. वाटायचं, किती लकी आहे या, अख्खी ट्रेन थांबवू शकतो. आणि त्याच्या हातातले ते 2 झेंडे मात्र मला रात्री स्वप्नात सुद्धा दिसायचे. मग जसजसा मोठा होत गेलो तसं हा सिग्नल मॅन मागे राहिला आणि मी सुद्धा आपला 4 खूप शिकलो. मग एक्झिक्युटिव्ह पोस्टवरती आलो आणि रुटीनमध्ये अडकलो. पण माझ्या 40 वाढदिवसाला शांत मनाने ठरवलं की आता या बिग मॅन एरिकनी स्मॉल किड एरिकचं स्वप्न पूर्ण करायचं. आणि दुसऱ्या दिवसापासून स्टेशनवरती रुजू झालं. ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले. मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे. एरिक मस्त छोट्या एरिकसारखा अगदी निरागस हसला आणि मग मोठ्या माणसासारखा बिअर रिचवायला लागला. पार्टी संपली. हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला एक मोठी कलाटणी देऊन गेला. आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात, काही ना काही देऊन जातात. पॅटने त्या दिवशी 40 कसं मस्त तरुण आयुष्य जगायचं, आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत कसं जगायचं हे शिकवलं. ही जोडी विलक्षण आवडली मला. मी आणि योगेश घरी आलो तेव्हा आम्ही दोघंसुद्धा एरिकच्या प्रेमात पडलो होतो. भूतकाळात मागे टाकलेले, हरवलेले, विसरलेले आपापले हिरवे लाल झेंडे आठवले. माझी डायरीत राहिलेली कविता, अर्ध्या वाटेवर राहिलेलं गाणं, योगेशची एखादं वाद्य शिकण्याची अपूर्ण इच्छा, असं बरंच काही. यातली लेखिका पुढे म्हणते की मी ही 40 वाढदिवसाला आवडता झेंडा हातात घेतलाय, कवितेचा, गाण्याचा, जगण्याचा. आणि आज तो मला नवा गुरु, प्रेरणा देऊन गेलेला आहे पुढील काही वर्ष झटून काम करण्यासाठी. महत्त्वाकांक्षा, पैसा यांच्या हव्यासात न हरवण्यासाठी आणि 40 आवडत्या रंगाचा झेंडा शोधण्यासाठी. मित्रांनो, एरिकने जे 40 केलं ते आपण किमान 60 करू शकणार नाही का? वयाचा टप्पा कोणताही असो, स्वतःसाठी जगणं कधीपासून सुरू करायचं याची काही क्रॉसलाईन आपण ठरवून घ्यायला हवी. अगदी 40 शक्य नसलं तरी किमान 50 आयुष्य आपल्या स्वतःसाठी जगायला हवं. आपण आज आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोक धावत असतात. 50, 60, 70 गाठली तरीही त्यांचं धावणं कमी होत नाही. वयानुसार शरीराला, मनाला, बुद्धीला विश्रांती दिली नाही तर एक दिवस धावता धावताच आपण जगाचा निरोप घेणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. मित्रांनो, जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंतच शोधायला हवा आपण आपला आवडता झेंडा. धन्यवाद.